श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 13व्या अध्यायाचा सारांश काल आपण सर्वांनी ऐकला। 13व्या अध्याय हा एक अप्रतिम असा ज्ञानेश्वरीचा अध्याय असून याला प्रकृती पुरुष योग किंवा क्षेत्रज्ञ विभाग योग असंही म्हणतात। आजपासून 13व्या अध्यायाच्या निरूपणाला आपण सुरुवात करतोय। या अध्यायामध्ये 1170 ओव्या आहे आणि साधारणपणे आपली वाचनाची जी गती आहे त्याप्रमाणे 25 ते 30 दिवस आपल्याला हा अध्याय पुरणार आहे। लक्षपूर्वक ऐका, सुरुवात करूया। अध्याय 13वा,
पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे नी आठवे शब्द सृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिव्हे सिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारू म्हणे रस होती ओळ गणे अक्षरांसी भावाचे अवतरण अवतरवीती खूण हाता चढे संपूर्ण तत्वभेदे श्री गुरुचे पाय पय हृदय गिवसोनी ठाय तैये वढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुणी आता तो पिता महाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे। अध्याय सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरूंचे नमन करत आहे। सर्व विद्यांचे आश्रयस्थान जे आत्मरूप गणेशाचे स्मरण तेच श्री गुरूंचे श्रीचरण होय, त्यास माझा नमस्कार असो। ज्या श्री गुरुचरणांच्या स्मरणाने शब्दसृष्टी स्वाधीन होते, म्हणजे शब्द मात्रांवर प्रभुत्व येऊन मनात स्फुरणारे विचार योग्य शब्दांनी स्पष्ट सांगण्याचे सामर्थ्य येते व सकल विद्या जिवेवर येतात, वक्तृत्व आपल्या गोडपणाने अमृताला पलीकडे व्हायला सांगते, नवरस शब्दांची सेवा करतात, निरनिराळ्या तत्वातील फरक दाखवून अभिप्रायांची स्पष्टता करणारी जी मार्मिक खूण ती सर्वच्या सर्वच स्वाधीन होते। जेव्हा हृदय श्रीगुरूचे पाय धरून राहते तेव्हा ज्ञानाला एवढे दैव प्राप्त होते। त्या श्रीगुरूच्या चरणांना आता नमस्कार करून मी ज्ञानेश्वर ग्रंथ सांगणे पुढे चालू करतो। तो ब्रह्मदेवाचा वडील आणि लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण काय म्हणाला ते ऐका। श्री भगवान उवाच, इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमिध्यभिधीयते एतद् यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदाः। श्रीकृष्ण म्हणाले, हे कौन्तेया, या शरीराला क्षेत्र असे म्हणतात आणि जो हे जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात आणि त्या सर्वांना क्षेत्र क्षेत्रज्ञास जाणणारे असे म्हणतात। पार्था परिसिजे देह हे क्षेत्र म्हणिजे हेची जाणे तो बोलिजे क्षेत्रज्ञेथ। अर्जुना, या देहाला क्षेत्र म्हणावे व या देहरूपी क्षेत्राला जो जाणतो त्याला येथे क्षेत्रज्ञ असे समजावे। क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम। हे भरतकुलोत्पन्ना, आणि सर्व क्षेत्रांच्या ठिकाणी जो क्षेत्रज्ञ तो सुद्धा मी आहे असे जाण। क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांची वेगळीकपणाने जाणून घेण्याची जी विधी आहे, जे ज्ञान ते यथार्थ ज्ञान आहे असे माझे मत आहे। तरी क्षेत्रज्ञो जो येथे तो मी जाण निरुते, जो सर्व क्षेत्राते सांगो पोनी असे। क्षेत्र आदि क्षेत्र ज्ञाते जाणणे जे निरुते, ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही। तरी सर्व क्षेत्रांना पालन करून असतो असा जो क्षेत्रज्ञ तो येथे मी आहे हे पक्के समज। क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जे यथार्थ जाणणे त्याला ज्ञान असे म्हणतात। आता आपल्या समजण्याच्या भाषेत क्षेत्र म्हणजे शेत म्हणजे वावर, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे तो जमीनदार किंवा वावराचा मालक। इथे जो मालक आहे तो आत्मा आहे आणि तोच परमात्म्याचा अंश आहे, आणि क्षेत्र हे हा देह आणि ज्या एलिमेंट्सपासून ज्या वेगवेगळ्या तत्वांपासून तो बनलेला आहे त्याच्याबद्दलची माहिती यापुढे देव आता सांगणार आहे। तत्क्षेत्रम यच्च याद्रिक च याद्विकारी यतश्च यत, सच्च यो यत् प्रभावश्च तत्समासेन मे शृणु। ते क्षेत्र कोणते, कोणत्या प्रकारचे, कोणत्या विकारांनी युक्त आणि त्यापासून कोणते कार्य उत्पन्न होते, आणि तो क्षेत्रज्ञ म्हणजे कोण आणि त्याचा प्रभाव कोणता, हे माझ्यापासून संक्षेपाने श्रवण कर। तरी क्षेत्र येणे नावे, हे शरीर जेणे भावे, म्हणी तले ते आघवे सांगो आता। हे क्षेत्र का म्हणजे, कैसे के हे उपजे, कवण कवणी वाढविजे विकारी येथ। हे आउट हात मोटके, की केवळे पा केतुके, बरड की पिके कोणाचे हे, इत्यादी सर्व जे जे याचे भाव, बोली जती सावेव अवधान देई। पैयाची स्थळा कारणे, श्रुती सदा बोबाणे, तर्कू येणेची ठिकाणे तोंडाळू केला। चाळिता हेची बोली, दर्शने शेवटा आली, तेवीची नाही बुझाविली अजूनी द्वंद्वे। तर आता या शरीराचा मी ज्या अभिप्रायाने क्षेत्र या नावाने उल्लेख केला तो सर्व अभिप्राय सांगतो। याला क्षेत्र असे का म्हणावे, हे कसे व कोठे उत्पन्न होते, आणि कोणकोणत्या विकारांमुळे यांची वाढ होते। हे मोजके साडेतीन हाताचेच आहे अथवा केवढे आणि कसले आहे। हे क्षेत्र माळ जमीन आहे की सुपीक जमीन आहे, कोणाच्या मालकीचे आहे, इत्यादी जे जे सर्व याचे धर्म आहेत ते पूर्णपणे सांगितले जातील। तिकडे काळजीपूर्वक लक्ष दे। याच ठिकाणाकरिता म्हणजे क्षेत्राच्या स्वरूपाचा निर्णय करण्याकरिता वेदाची नेहमी बडबड सुरू आहे, आणि याच क्षेत्राने तर्काला वाटाघाट कराव्यास लावलेली आहे। हीच क्षेत्र निर्णयाची वाटाघाट करताना सहा दर्शने हात टेकीस आली, तथापि अजूनपर्यंत त्यांचे भेद मिटले नाही, त्यांच्यामध्ये अजूनही विवाद सुरूच आहे। शास्त्राची सोयरिके विचळी जेणेची एके, याचे नि एक वंके जगासी वादू। तोंडेंसी तोंडा न पडे, बोलेसी बोला न घडे, या युक्ती बडबडे त्राय जाहली। नेणो कोणाचे हे स्थळ, परी कैसे अभिलाषाचे बळ, जे घरोघरी कपाळ पिटवितसे। नास्तिका ध्यावया तोंड, वेदांचे गाढे बंड, ते देखोनी पाखांड आनची वाजे। म्हणे तुम्ही निर्मूळ लटिके हे वाग्जाळ, ना म्हणसी तरी पोफळ घातले आहे। शास्त्रांचे एकमेकांचे नाते याच एकाच्या योगाने मोडले जाते व याच्या एक निश्चय संबंधाने जगामध्ये वादविवाद चालू आहे. एकाचा निर्णय दुसऱ्याला मान्य नाही, एका प्रतिपादनाचा दुसऱ्या प्रतिपादनाशी मेळ बसत नाही, उलट त्या युक्तीने बडबडीला जोर जरूर मिळतो. हे क्षेत्र कोणाचे आहे हे कळत नाही, परंतु याच्या संबंधाने ज्याने ज्याने निर्णय केला त्यास आपापल्या निर्णयासंबंधाने जो अभिलाप आहे, म्हणजे माझाच निर्णय बरोबर आहे असे त्याचे बल कसे आहे पहा, की तो घरोघर याच्याच कसाट्यातून कराव्यास लावतो. नास्तिक लोकांबरोबर वादविवाद करण्याकरिता वेदांचे प्रचंड बंड असल्याचे पाहून ते पाखंडी लोक निराळीच बडबड कराव्यास लागले. तो पाखंडी वेदास असे म्हणतो की तुम्ही निर्मूळ आहात व तुमचे शाब्द पांडित्य हे खोटे आहे, हे आमचे बोलणे खरे नाही. असे जर कोणी वेदानुयायी म्हणत असेल तर आम्ही पैजेची सुपारी म्हणजे विडा ठेवतो, म्हणजे आमच्याशी वाद करण्याची ज्याची ताकद असेल त्यानेच तो विडा उचलावा, म्हणजे आमचंच बरोबर आहे असा एक युक्तिवाद त्यांचा सुरू असतो. पाखांडाचे कडे नागवी लुंचिती मुंडे नियोजली वितंडे ताळासी येती, मृत्यू बळाचे निमाजे हे जाईल वीण काजे ते देखो निया व्याजे निघाले योगी, मृत्यू नियाधा दिले तिही निरंजन सेविले यमदमांचे केले मेळावे पुरे, येणेची क्षेत्राभिमानी राज्य त्यजिले ईशानी गुंती जाणोणी स्मशाने वासुकेला, ऐसिया पैजा महेशा पांघुरणे दाही दिशा लाच करू म्हणोणी कोळसा कामुकेला, पै सत्यलोकनाथा वदने आली बळार्था तरी तो सर्वथा जाणेचिना. पाखंडी लोकांच्या पक्षाकडील दिगंबर वगैरे जैन श्रमणक आपल्या मस्तकावरील केस हाताने उपटून काढण्याचा लोच विधी करतात. आता इथे माऊली त्या काळात प्रचलित असलेले जे मतं होते, जैन मत, बौद्ध मत आणि इतरही जे मतं होते त्यांचं या अध्यायामध्ये बऱ्याच ठिकाणी खंडन मंडन आलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की जे जैन लोक श्रमणक नावाची क्रिया करतात आणि आपल्या डोक्यावरचे केस उपटून काढण्याचा लोच विधी करतात आणि वेदोक्त कर्म मात्र निंदितात, त्यांच्याशी चर्चा करू लागले म्हणजे त्यांची ती ठराविक वितंडाची भाषणे आपोआप जाग्यावर येतात. मृत्यूच्या तडाख्याने ये शरीर व्यर्थ जाईल असे पाहून त्यानिमित्ताने योगी क्षेत्र निर्णयाकडे सरसावले. मृत्यूच्या योगाने भ्यालेल्या त्या योग्यांची वनाचा रस्ता धरला आणि तिथून ते निघून गेले. यम दम यांचा अभ्यास पूर्ण केला. या क्षेत्राचा आपण पक्का निर्णय करू या अभिमानाने आणि क्षेत्र निर्णयास कैलासाचे राज्य अडथळा करील म्हणून ते टाकून शंकराने स्मशानामध्ये वास केला. या प्रतिज्ञेच्या योगाने शंकराला दाही दिशा पांघरावा लागला, म्हणजे सर्व संग सोडावा लागला आणि त्याने काम हा योग भ्रष्ट करणारा म्हणजे क्षेत्र निर्णयाच्या पहाड पाडणारा लाच खाऊ आहे म्हणून त्यास जाळून टाकले. ब्रह्मदेवाला असलेली चार मुखे क्षेत्राचा निर्णय करण्याकरता जोराने पुढे आली तरी त्यांनाही तो निर्णय करता आला नाही. इतकं अवघड निर्णय करणे हे आहे आणि म्हणून हे काही सोपं काम नाही आणि हे क्षेत्र काय आणि त्या क्षेत्राचे एलिमेंट्स कोणते कोणते आहे याच्याबद्दल आता विस्तृत माहिती देणारा आपला पुढचा श्लोक असेल, पण तो श्लोक मोठा असल्याकारणाने आपण आज इथेच थांबूया. त्याला त्या श्लोकाला अपूर्ण आणि अर्धा सोडणे योग्य होणार नाही म्हणून त्याला पूर्णच घ्यावा लागेल. त्या कारणाने आपण आजचा भाग छोटा जरी केला तरी चालेल, पण तो श्लोक उद्या व्यवस्थित पूर्णपणे आपल्याला घ्यायला पाहिजे. कारण जीववादी, शरीरवादी, प्रकृतीवादी यांचं सगळ्यांचं काय मत आहे आणि त्याच्यावर माऊलींचं काय विवेचन आहे आणि विश्लेषण आहे याचीही आपल्याला कल्पना उद्याच्या भागात येईल. आज आपण इथेच थांबूया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।